खंड चौथा, प्रकरण चौतीसावे, आत्मिक शिक्षण। विद्यार्थ्यांची शरीरे व मने यांचा विकास करण्यापेक्षा आत्म्याचा विकास करण्याकरिता मला फारच अधिक परिश्रम करावे लागले। आत्म्याचा विकास करविण्याच्या कामी मी धार्मिक पुस्तकांवर कमी आधार ठेविला होता। प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या धर्माची मूलतत्वे माहीत असली पाहिजे। आपापल्या धर्मग्रंथांचे सामान्य ज्ञान त्याला असले पाहिजे असे माझे मत असल्यामुळे त्यांना ते ज्ञान मिळेल अशी मी यथाशक्ती व्यवस्था केली होती। पण मी हे बौद्धिक शिक्षणाचेच एक अंग समजतो। आत्म्याचे शिक्षण हा एक स्वतंत्रच विषय आहे। हे मला टॉलस्टॉय आश्रमातील मुलांना शिकवू लागण्यापूर्वीच कळून चुकले होते। आत्म्याचा विकास करणे म्हणजे शील बनविणे, ईश्वराचे ज्ञान मिळविणे, आत्मज्ञान प्राप्त करून घेणे। हे ज्ञान मिळविण्यासाठी मुलांना खूपच मदत पाहिजे आणि त्याखेरीजचे इतर ज्ञान व्यर्थ आहे, हानिकारकही होण्याचा संभव आहे असे मला वाटत होते। आत्मज्ञान चतुर्थाश्रमामध्ये मिळवावे असा चुकीचा ग्रह माझ्या ऐकण्यात आलेला आहे। पण या अमूल्य वस्तूला जे चतुर्थाश्रमापर्यंत थोपवून धरतात त्यांना आत्मज्ञान तर प्राप्त होत नाहीच, पण वार्धक्य व बालपणाची दुसरी परंतु केविलवाणी पुनरावृत्ती मिळते आणि ते पृथ्वीला भारभूत होऊन जगत असतात असाच सार्वत्रिक अनुभव दिसून येतो। हे विचार याच शब्दांमध्ये कदाचित 1911-12 साली मी मांडले नसते, परंतु त्यावेळचे विचार अशाच तऱ्हेचे होते असे मला स्पष्टपणे आठवते। आत्मिक शिक्षण द्यायचे कसे? मुलांना मी भजने सांगित असे, नीतीची पुस्तके वाचून दाखवित असे, पण तेवढ्यावर संतोष होईना। मुलांशी सहवास घडू लागला तसतसे माझ्या लक्षात आले की हे ज्ञान पुस्तकांमार्फत देता यायचे नाही। शारीरिक शिक्षण शरीराच्या कसरतीने देता येते, बौद्धिक शिक्षण बुद्धीच्या कसरतीने, त्याचप्रमाणे आत्मिक शिक्षण सुद्धा आत्म्याच्या कसरतीनेच देता येणार। आत्म्याची कसरत शिक्षकाच्या वर्तनानेच प्राप्त होणार। म्हणून युवक पाहत असोत किंवा नसोत, सदा सर्वदा शिक्षकाने सावधान राहिलेच पाहिजे। लंकेमध्ये बसूनही शिक्षक आपल्या वर्तनाने शिष्याच्या आत्म्याला हलवू शकेल। मी खोटे बोलत गेलो आणि स्वतःच्या शिष्यांना मात्र सच्चे बनविण्याचा प्रयत्न केला तर तो व्यर्थ जायचा। भित्रा शिक्षक शिष्यांना शौर्य शिकवू शकणार नाही, व्यभिचारी शिक्षक शिष्यांना संयम कसा शिकविणार? मी मनाशी ठरविले की माझ्यापाशी असलेले तरुण मुलगे व मुली यांना वस्तू पाठरूप होऊन राहिले पाहिजे। अशा तऱ्हेने माझे शिष्यच माझे शिक्षक बनले। स्वतःसाठी नाही तर त्यांच्यासाठी तरी मला चांगले झाले पाहिजे व चांगले राहिले पाहिजे हे माझ्या ध्यानात आले। टॉलस्टॉय आश्रमातील माझा बहुतेक संयम या मुलामुलींच्या मुळे झाला असे म्हणण्यास हरकत नाही। आश्रमामध्ये एक मुलगा खूप आडदांडपणा करी, खोटे बोले, कुणाला जुमानीत नसे व इतरांबरोबर भांडत असे। एके दिवशी त्याने फारच दंगा केला। मी फिकिरीत पडलो, विद्यार्थ्यांना मी कधी शिक्षा करीत नसे। यावेळी मला फार राग आला। मी त्याच्याकडे गेलो, त्याची समजूत घालावी तर काही केल्या समजूत पटेना। त्याने मला फसविण्याचाही प्रयत्न केला। मी जवळ पडलेला रूळ उचलला आणि त्याच्या दंडावर मारला। मारताना मी कापत होतो हे त्याच्या लक्षात आले असावे। अशा तऱ्हेचा अनुभव माझ्या बाबतीत कोणाही विद्यार्थ्याला यापूर्वी आला नव्हता। विद्यार्थी रडू लागला। त्याने माझ्यापाशी माफी मागितली। त्याला काठी लागून दुःख झाले यासाठी तो रडला असे नव्हे। मनात आणता तर मला भारी झाला असता इतकी शक्ती त्याच्यामध्ये होती। त्याचे वय 17 वर्षांचे होते। बांध्याने मजबूत होता, पण माझ्या रुळात त्याला माझे दुःख दिसून आले। या प्रसंगानंतर तो कधीही माझ्या विरुद्ध गेला नाही, पण मला मात्र तो रूळ मारल्याबद्दल अजूनपर्यंत पश्चाताप होत आहे। मला धास्ती वाटते की त्याला मारून मी आत्म्याचे नव्हे तर आपल्या पशुतेचे आविष्करण केले। पालकांना मार देऊन त्यांना शिकविण्याची पद्धती मला कधीच पसंत नाही। मला एकच प्रसंग आठवतो की ज्यावेळी मी माझ्या मुलांपैकी एकाला मारले। रूळ मारण्यात मी योग्य केले की कसे याचा निर्णय मी अद्याप करू शकलेलो नाही। या शिक्षेच्या संयुक्तिकतेविषयी मला शंका आहे, कारण तिच्यामागे राग होता व शिक्षा करण्याचा हेतू होता। जर ती फक्त माझ्या जर ती फक्त माझ्या दुःखाचे प्रदर्शनच असते तर मी ती शिक्षा योग्य म्हटली असते, पण या शिक्षेतील भावना मिश्र होती. या प्रसंगानंतर मात्र विद्यार्थ्यांना सुधारण्याची अधिक चांगली रीत मी शिकलो. या कलेचा उपयोग मी सदर प्रसंगी केला असता तर काय परिणाम झाला असता ते मी सांगू शकत नाही. परंतु या प्रसंगामुळे विद्यार्थ्यांचे बाबतीत शिक्षकाचे कर्तव्य काय याबद्दल मी अधिक विचार करू लागलो. त्यानंतर तशाच तऱ्हेचे दोष तरुणांकडून घडले, पण मी दंडनीतीचा कधीच अवलंब केला नाही. अशा तऱ्हेने दुसऱ्यास ज्ञान देण्याचा प्रयत्न करीत असताना मला स्वतःलाच आत्म्याच्या गुणधर्मांचे अधिकाधिक ज्ञान होऊ लागले.